चीनी मंडी .com पॉडकास्ट।
चांगली कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यांचा निर्यात कोटा वाढवला जाईल। अतिरिक्त साखर साठ्यामुळे देश त्रस्त आहे, यावर मार्ग काढण्यासाठी सरकार सर्व प्रकारे प्रयत्न करत आहे। नुकतीच सरकारनं साखर कारखान्यांच्या मदतीसाठी एक घोषणा केली। साखर कारखान्यांसमोरील अडचणी पाहून सरकारनं 60 लाख टन साखर निर्यातीची घोषणा केली होती। यावर 6,268 करोड रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे। कॅबिनेटनं 2019-20 या हंगामासाठी साखर कारखान्यांना निर्यातीसाठी 10,448 रुपये प्रतिटनच्या हिशोबाप्रमाणे अनुदान देण्यासाठी मंजुरी दिली होती। आज सरकारनं निर्यात कोट्यासाठी अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये सरकारनं 10व्या मुद्द्यावर साखर कारखान्यांच्या कामगिरीवर एक प्रावधानसुद्धा दिलं आहे। खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभाग 3 महिने साखर कारखान्यांच्या कामगिरीवर समीक्षा करेल आणि कारखान्यांची कामगिरी अयोग्य वाटल्यास त्यांची MAEQ कमी होऊ शकते आणि चांगली कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यांचा MAEQ वाढवला जाऊ शकतो।